प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय. मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला आणि पहा तेथे तिमथे नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. त्याचा पिता हेल्लेनी होता. त्यास लुस्रातले वैकुण्यातले बंधू नावाजित होते. त्याने आपल्या बरोबर यावे अशी पावलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली, कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुश्लेम शहरातील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळाव्यास नेमून दिले. यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या. नंतर आशिया प्रांताचं वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्यापासून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रग्रिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले आणि म्युसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवस शहरास खाली गेले. तेथे रात्री पावलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियात कोणी एक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हास सहाय्य कर. त्यास असा दृष्टांत झाल्यावर त्या लोकांस स्वार्थ सांगाव्यास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याच्या लागलास विचार केला. तेव्हा त्रोवासापासून हाकारून आम्ही नीट समुद्रा केस बेटास गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलीस शहरास गेलो. तेथून फिलिपे शहरास गेलो. ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बत दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटते तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुवतिरा नगराची असून जांभळी वस्त्र विकत असे. ती देवाची उपासना करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पावलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हास मान्य करावी लागली. मग असे झाले की आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणी एक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली. तिच्या अंगात येत असे. ती देवप्रश्न सांगून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परस्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यातून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धनाने पाऊल व सिला यांना धरून पेटेत अधिकाऱ्याकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकास जे परिपाठ स्वीकारायला व आचारावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात. तेव्हा लोक त्याच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्याचे वस्त्र फाडून काढली व त्याला छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेचे महानायकाला त्या बंदोबस्तात ठेवण्यात हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाला वर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पौल व सिला ह्यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, साहेब माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्यास व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्याच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंद उत्सव केला. दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारासह पाठवून सांगितले की त्या मनुष्यांना सोडून दे. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने पावलाला असे वर्तमान सांगितले की तुम्हा सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठविले आहेत, तर आता शांतीने जा. परंतु पाऊल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवले वाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही, तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे. मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.